आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां भागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. ओडिशा भाजप विधीमंडळ पक्षाचो फुडारी वेचून काडपा खातीर आज भुवनेश्वरांत बसका जातली. केंद्रीय मंत्रीमंडळान प्रधानमंत्री आवास येवजणे खाला 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आनी शारी घरां बांदपाच्या प्रस्तावाक मंजुरी दिल्या. केंद्रान शेतकारांक 20,000 कोटी रुपयांचो पीएम किसान सन्मान निधीचो 17वो हप्तो जारी केलो. केंद्रान राज्यांक जून म्हयन्या खातीर 1,39,00,000 कोटी रुपया वयर कर हस्तांतरण जारी केला. फुडले 3-4 दीस बिहार आनी उत्तर प्रदेशांत सामको कालोर जावपाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. आता पुराय खबरो. ओडिशा भाजप विधीमंडळ पक्षाचो फुडारी वेचून काडपा खातीर आज भुवनेश्वरांत बसका जातली. हे खातीर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आनी उपेंद्र यादव हांची केंद्रीय निरीक्षक नेमणूक केल्या. भारतीय जनता पक्षाच्या फुडारपणाखाला ओडिशांतले नवे सरकार फाल्यां पदभार स्विकारतले. हालींच जाल्ले वेचणुकेन भारतीय जनता पक्षान 147 वांगडी राज्य विधानसभेत 78 सुवाती मेळून पुराय भोवमत मेळयला. भाजपचे पहिले मुखेलमंत्री आणि मंत्रिमंडळ फाल्यां सांजवेळा भुवनेश्वरात जनता मैदानाचेर सोपूत घेवपाचे आसा. नव्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप काल जाहीर झाले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांका संरक्षण मंत्रालय, अमित शहा हांका सहकार आणि गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय निर्मला सीतारामन हांचेकडे आणि परराष्ट्र मंत्रालय डॉ एस जयशंकर हांचेकडे असतले. नितीन गडकरी हांचेकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कायम असा. पियुष गोयल हे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि धर्मेंद्र प्रधान हांका परतून शिक्षण खात्याचे वाटप केला. भाजप अध्यक्ष जेपी प्रकाश नड्डा हांका भलायकेन कुटुंब कल्याण आणि रसायन आणि सारे खात्याची जापसालदारकी दिल्या. जाल्यार मध्य प्रदेशाचे आदले मुखेलमंत्री शिवराज सिंग चौहान नवे शेती आणि ग्रामीण उदरगत मंत्री असतले. अश्विनी वैष्णव हांका रेल्वे मंत्रालय तशेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जापसालदारकी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शारी घरकुलांच्या बांधकामा खातीर मदत दिवपाच्या प्रस्तावाक सरकारान मान्यताय दिल्या. नव्यान स्थापन झाल्या एनडीए सरकाराचे पहिले मंत्रिमंडळ बसकेन काल नवी दिल्लीन हे संबंधी निर्णय घेतला. केंद्र सरकारान 2015 वर्सा सावन प्रधानमंत्री आवास येवजण चालीक लायल्या आणि ताका लागून पात्र गांवगिऱ्या आणि शारांतल्या घरां मुळाव्या सुविधासहित घरां बांधपा खातीर मजत मेळटली. हे येवजणे खाला फाटल्या 10 वर्सांत पात्र गरीब कुटुंबा खातीर वट्ट 4,21,00,000 घरां पुराय झाल्यात. ताचे आधी तिसरे खेप प्रधानमंत्री पदभार स्विकारल्या उपरांत पीएम किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याक अधिकृत करपी पहिल्या फायलीचे नरेंद्र मोदी हांणी स्वाक्षरी केली. हाचो फायदो 9.3 कोटी शेतकारांक जातलो आणि सुमार 20,000 कोटी रुपयांचे वितरण करतले. प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळे नव्या सरकाराचो पहिलो निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणा खातीर त्यांची वचनबद्धताय दाखयता. केंद्र सरकारान जून म्हयन्या खातीर राज्यांक 1,39,000 कोटी रुपया वयर कर हस्तांतरण जारी केला. हे रकमेक लागून राज्य सरकारान विकास आणि भांडवळ खर्चाक गती दिवपाक मदत जातली असे अर्थ मंत्रालयान सांगला. जून 2024 या महिन्या खातीरच्या नियमित हप्त्या व्यतिरिक्त एक अतिरिक्त हप्तो जारी करपाचो निर्णय घेतला. उत्तर प्रदेशाक सगळ्यांत चढ 25,000 कोटी वयर, बिहाराक 14,000 कोटी वयर, मध्य प्रदेशाक सुमार 11,000 कोटी वयर आणि अस्तंत बंगालाक 10,500 कोटी परस चढ पैसे मेळ्यात. या हप्त्यावरवी केंद्रान अंदू 10 जून मेरेन राज्यांक 2,89,000 कोटी रुपया वयर हस्तांतरित केल्या. 2024-25 या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पान राज्यांक कर हस्तांतरण रकमेखाला 12,19,783 कोटी रुपयांची तरतूद असा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंग आणि देशभरातल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट उमेदवारांक आश्वासन दिला की स परीक्षा केंद्रातल्या 1,563 उमेदवारांच्या निकालाचो परतून पूरक गुण नियाळाक लागून त्यांच्या रँकिंगाचेर परिणाम जावचो ना. आकाशवाणीकडे उलयतना नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांनी सांगले की या प्रकरणाची चौकशी करपाखातीर स्थापन केली 4 वांगड्यांची उंचेल्या पावण्यावली समिती 1 सप्तकान आपलो अहवाल सादर करतली. समितीच्या अहवालाच्या आधाराचेर अंतिम निर्णय घेतले असे तांणी सांगले. या निर्णयाक लागून प्रवेश प्रक्रियेत आडमळ येवची ना असे तांणी उमेदवारांक आश्वासन दिले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईन काल एडवायझरी जारी करून विद्यार्थी आणि पालकांक 2024-25 शैक्षणिक सत्रा खातीर अभ्यासक्रम अभ्यास साहित्य आणि नमुनो प्रश्नपत्रिका बद्दल चुकीच्या माहितीपासून सावध रावपाचे आवाहन केले. असत्यापित माहिती पसरवपी ऑनलाईन प्लॅटफॉर्मावरवी विद्यार्थ्यांची फसवणूक जावची न्हय असे आवाहन करताना बोर्डान सांगले. काय ऑनलाईन पोर्टल आणि वेबसाईट कालबाह्य लिंक्स आणि असत्यापित बातम्यो प्रसारित करता. प्रामाणिक माहिती आणि अपडेट्सच्या खातीर विद्यार्थ्यांक फक्त सीबीएसई संकेतळाक भेट दिवपाचो सल्लो मंडळान दिला. स्वस्त लोकशाही खातीर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही तितकेच महत्वाचे असा असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत हांणी काल सांगले. राजकारण सहमतीन चलपाक जाय. डॉ भागवत काल नागपूरच्या रेसिमबाग हंगा संघ शिक्षण वर्ग आणि कामगार उदरगत कार्यावळीच्या समारोप सोहळ्यात उलयताले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवका खातीर मे महिन्या सावन सुरू झालेल्या एक महिन्याच्या प्रशिक्षण कार्यावळीची काल देशभरातल्या 900 वर स्वयंसेवकांच्या सहभागान सांगता झाली. न्यायमूर्ती पी सी घोष यांच्या पुढारपणाखाला कालेश्वरम न्यायिक आयोगान तेलंगणाच्या कालेश्वर प्रकल्पाची पुराय चौकशी सुरू केल्या. प्रकल्पाच्या सुवातेर भेट दिल्ल्या न्यायमूर्ती घोष हांणी सांगले, वेळा तपशील उक्ते जातले. चौकशीकडे संबंधित अधिकाऱ्यांक नोटीस जारी केल्या. तशेंच आयोगाक 54 कागाळी आयल्यात, तातूंत लुकसान भरपायचे दावे आसा जांकां हाताळू ना अशें तांणी मुखार सांगले. उत्तर प्रदेशान आयच्या राज्यांतल्या सगळ्या 403 विधानसभांनी काँग्रेस पक्ष धन्यवाद यात्रा करतलो. काँग्रेसीचे आदले अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसीचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा पक्षाची ही मोहीम सुरू करतली आणि आज जनपरा आभार सभा संबोधित करून रायबरेली अमेठीच्या लोकांनी सार्वत्रिक वेचणुकांनी दिल्ल्या पाठिंब्याक लागून त्यांचे उपकार मानतली. रायबरेलीच्या बुयेमाव वाठारांत ती सभेक संबोधित करतली. 15 जून मेरेन ही धन्यवाद यात्रा चालू उरतली. फुडले 3-4 दीस बिहार आणि उत्तर प्रदेशात सामको कालोर जावपाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. फुडल्या 5 दिसात जम्मू विभाग, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या काही वाठारांनी कालोराच्या लहारांची परिस्थिती पातळपाची शक्यता असा. फुडल्या 2 दिसात नैऋत्य मॉन्सून उत्तर अरबी दर्या, गुजरात आणि महाराष्ट्रातल्या चढशा वाठारांनी पुढे सरपाक परिस्थिती अनुकूल असा. फुडले 4-5 दीस कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकात घोग्यांनी पाऊस, गडगड आणि वीज पडपाची शक्यता आशिल्ल्यान हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. दक्षिण भारतातल्या चढशा वाठारांनी अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय असा. फुटबॉलात आज दोहान जावपी फिफा संसारीक करंड 2026 एएफसी पात्रताय सर्तीच्या दुसऱ्या फेरीच्या खेळात भारताचं पंगड सध्याचं आशियाय वस्ताद कटार आड खेळतलो. खेळ भारतीय वेळाप्रमाण रातचं 6:30 सुरू जातलो. आयसीसी दादल्यांच्या T20 विश्वचषक क्रिकेट सर्तीत दक्षिण आफ्रिकेन बांगलादेशाक 4 धावण्यांनी हरयला. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कातल्या नासाऊ काउंटीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात पहिली फलंदाजी करपी दक्षिण आफ्रिकेन निर्धारित 20 ओव्हरांनी 6 विकेटी वगडावून 113 धावण्यो केल्यो. ताका जाप दितना बांगलादेश पंगडाक 20 ओव्हरांनी 7 विकेटी बाद फक्त 109 धावण्यो करप शक्य झाले. आज न्यूयॉर्कातल्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात पाकिस्तान कॅनडा आड खेळतलो. इक्विटी म्युच्युअल फंडान मे महिन्यात विक्रमी गुंतवणूक नोंद झाल्या. ही गुंतवणूक 34,697 कोटी रुपया विक्रमी पावण्यात पावली. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया काल जाहीर केल्या आकड्याप्रमाण फाटल्या महिन्याच्या तुळेन ही वाढ 83.42% वाढल्या. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. ओडिशा भाजप विधीमंडळ पक्षाची फुडारी वेचून काढपा खातीर आज भुवनेश्वर शहरात बसका जातली. केंद्रीय मंत्रिमंडळान प्रधानमंत्री आवास योजने खाला 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शारी घरां बांधपाच्या प्रस्तावाक मंजुरी दिल्या. केंद्रान शेतकऱ्यांक 20,000 कोटी रुपयांचं पीएम किसान सन्मान निधीचं 17वं हप्तो जारी केलो. केंद्रान राज्यांक जून महिन्या खातीर 1,39,00,000 कोटी रुपया वयर कर हस्तांतरण जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सुटल्यो.